الله أكبر الله أكبر الله أكبر أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا أشهد أن محمد رسول الله أشهد أن محمد حي على السلام حي على السلام حي على الفلاح حي على الفلاح إياك
اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين.
اللہ تعالیٰ ہکڑے مومن کے عابد بنجن اعلی اخلاق اختیار کرنا جی طرف وڈی توجہ ڈیاری ہے، چھو تا انن کا بغیر ہکڑو ایمان جی دعویٰ کرنے وارو مومن نتھو چورائے سکے، جتھے مومن جی یہ نشانی آ تو عبادت کرنے وارو ہوجے، اتے یہ بھی ضروری ہے تو ہو بےہودہ گالن کا پاسو کرنے وارو ہوجے، ہی نتھو تھی سکے تو ہکڑو شخص مومن بھی ہوجے پوئے ہو بد اخلاقیوں بھی دکھا رہے ہوجے. عموماً انسان بد اخلاق اوڑی مال تھیندو ہے جدیں ان میں تکبر ہوجے، ان ہی کرے رحمان خدا جے بانن جے بارے میں اللہ تعالی فرمائے تو تا ہو یمشون علی الارض ہونا، یعنی زمین تے ہو تمام عاجزی سے ہلن والا ہیں، جن انسان میں عاجزی ہوجے وہ نہ صرف جھیڑن فسادن کا بچن دوا سلو جی طرف رجحان رکھن دوا بلک بیا اعلی اخلاق بھی ان میں ہوندا ہیں،
جب اعلی اخلاق کے ساتھ
جدیں اعلی اخلاق سا اللہ تعالی جو راسپو بھی ان جو مقصد ہوجے ان جے راسپے کے حاصل کرنے جے لائے اعلی اخلاق سان ہو خدا تعالی جی عبادت جو حق ادا کرنے جی کوشش کر رہے ہوا تا پوئی ہی حالت جے کا ہے وہا حقیقی مومن جی حالت ہوندی ہے، جان تا حقیقی مومن عابد عاجز ہوندو ہے. ہاں یہ بھی صحیح ہے تا ہر انسان جو صلاحیتوں مختلف آہن،
جسمانی حالت مختلف ہے،
جسمانی حالت مختلف ہے،
عارضی حالات ایسے پیدا ہو جاتے
کہ عارضی حالات اڑا پیدا تھی ویندا ہیں جے کے روک بن جی ویندا ہیں، تہن کرے ہر شخص ہر وقت ہر حالت میں پہنجے اخلاقی معیار کے ساگو نتھو رکھے سکے،
اسی طرح
اڑی طرح
اپنی روحانی
پہنجی روحانی ترقی جے لائے بھی پہنجی عبادتن پہنجی نمازن جا اوہے معیار نتھو رکھے سکے جن جی ہکڑے مومن ماں امید آہے. انہی لائے اللہ تعالی مومنن کے حالات جے مطابق سہولتوں بھی ڈنوں ہیں، اللہ تعالی ضرورت کا ودھیک بوجھ انسان تے نہ وجھندو،
انسان کی
یا انسان جی حالت صلاحیت کا ودھیک بوجھ ان تے نہ وجھندو،
کہ بعض کام ایسے
سو ہی چون تا کے کم اڑا ہیں جو انسان جلائے ناممکن ہیں،
اس لیے کیے نہیں جا سکتے،
ان لائے کرے نہ سکجن،
یہ
گال گھٹ میں گھٹ اسلام دین کے بارے میں غلط ہے،
یہ
صحیح نہ ہے. نمازوں کے بارے میں جدہ اللہ تعالی مومن کے چوے تو ہی تو فرض آن ان کے پڑھ تاڑ کیتر سہولتوں بھی ڈی چی، مثلاً جے کو کہیں سبب بھی ہی نماز نہ تھو پڑھی سکے
اسے کہہ دیا
انہیں چی چھ جائیں त वेही पढ़ी वठ
और जो बैठ कर नहीं पढ़ सकता
ऐं जेको वेही नथो पढ़ी सघे किन बीमारियुनि जे करे कमज़ोरीअ जे करे छो त वेहण बि ॾुखियो थी वेंदो आहे त उन खे चई छॾियईं त लेट ई पढ़ी
वठ
पोइ लेटण में बि को शर्त न आहे त कंहिं ख़ासि अंदाज़ में लेटणो आहे जहिड़ी तरह इंसान लेटियो पियो आहे उते ई नमाज़ पढ़ी सघे थो बीमार आहे कमज़ोर
आहे
सफ़र या ॿी का वक़्ती मजबूरी आहे त चई छॾियईं त कसर करे वठ जमा करे
वठ
सो को शख़्स पंहिंजी कंहिं मजबूरीअ जे करे हीउ चई नथो सघे त निमाज़ पढ़णु उन जे लाइ मुमकिन न आहे भलक अहिड़ा माण्हू जेके अहिड़े क़िस्म जा कम कंदा हुजनि जिन में बज़ाहिर उन्हनि जा कपिड़ा किना थिया
हुजनि
उन्हनि खे बि इहो ई हुकुम आहे त जेकॾहिं साफ़ कपिड़ा कोन अथव त जहिड़ा बि पातल अथव उन्हनि में ई निमाज़ पढ़ी वठो पर निमाज़ पढ़ो ज़रूरु अहिड़ी तरह जेकॾहिं पाणी कोन्हे त पोइ वज़ू जे बदिरां तयमुम करे वठो मक़सद त को अक़ुलमंद कंहिंजो हीउ बहानो नथो मञी सघे त निमाज़ पढ़णु उन जे लाइ मुमकिन नाहे जेसि ताईं होश ऐं हवास क़ाइमु आहिनि निमाज़ पढ़णु ज़रूरी
आहे
सो निमाज़ जे बारे में ही चवणु त किन हालतुनि में असां जे लाइ नामुमकिन आहे हीअ तमामु ग़लति ॻाल्हि
आहे
केतिरनि ई माण्हुनि खां पुछजे त मुख़्तलिफ़ क़िस्म जा बहाना बणाईंदा रहंदा आहिनि
अहिड़ा
माण्हू अहिड़ा बहाना करे ईमान खां परे हटी रहिया हूंदा
आहिनि
सो इन पासे असां मां हर हिक खे तवजो ॾियणु घुर्जे आयरलैंड में जॾहिं मूं मस्जिद जे इफ़्तिताह ते ख़ुतबो ॾिनो
ऐं
इबादतुनि जे तरफ़ तवजो ॾियारियमि त अमरीका मां असांजे हिकड़े मुरबी साहिबु लिखियो ऐं पोइ किन ॿियनि जॻहियुनि तां बि ख़त
आया
त ख़ुतबे खां पोइ मस्जिदनि में हाज़िरी वधी वई
आहे
इन मां साफ़ ज़ाहिरु आहे त मस्जिद में निमाज़ुनि ते न
अचणु
कंहिंजी मजबूरी जे करे
या
नामुमकिन ॻाल्हियुनि जे करे न हुयो बल्कि सुस्ती हुई ऐं जॾहिं तवजो ॾियारी वई त असर थियो पर इन असर खे मुस्तक़िल क़ाइमु रखण जी ज़रूरत आहे जेका हिकड़े मोमिन जी ख़ुसूसियत आहे जेकॾहिं तवजो ॾियारी वञे त पोइ उन ते अमल कंदो आहे ख़ुदामुल अहमदया ऐं लजना खे ख़ासि तौर ते कोशिशि करणु घुर्जे त नौजवाननि में निमाज़ुनि जी पाबंदी जी आदत विझनि इन उमिरि में सिहत हूंदी आहे ऐं इबादतुनि जो हक़ अदा थी सघे थो हज़रत मसीह मौद अलैहिस्सलातु वस्सलाम असां खे इन तरफ़ ख़ासि तौर ते तवजो ॾियारी आहे त जवानी ऐं सिहत जूं इबादतूं ई हक़ अदा कंदे अदा करे सघजनि थियूं कुराड़प में त मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे करे इंसान उहो हक़ अदा करे ई नथो सघे जेको इबादत जो हक़ आहे बहरहाल इंसान खे सोचणु घुर्जे त ख़ुदा ताला जा मुक़ररु कयल फ़र्ज़ त तबियत ते जबुर करे बि जेकॾहिं अदा करणा पवनि त अदा करणु घुर्जनि किथे ई त सहूलतुनि जे बावजूद ई अदा न कया वञनि अल्लाह ताला जॾहिं सिहत ॾिनी
आहे
त सिहत जो शुक्र अदा करण बि ख़ुदा ताला जो हक़ अदा करण जे लाइ ज़रूरी आहे ऐं ही हक़ इबादत सां अदा थींदो आहे सिहत जी हालत जी शुक्रगुज़ारीअ तौरु इबादतूं बजा आणण जी ज़रूरत आहे निमाज़ुनि जी अदायगी जी ज़रूरत आहे सो इन तरफ़ तवजो ॾियण जी तमामु घणी असांखे कोशिशि करणु घुर्जे इन खां बग़ैर असांजो ईमान कामिल नथो थी सघे हाणे मां ॿी ॻाल्हि ॾांहुं अचां थो یعنی سٹھا اخلاق اعلی اخلاق رکھنے والن جی ایکڑی تمام وڈی وصف سچائی جو اظہار ہے سچائی تے قائم رہنا ہے
ایک مومن کی یہ خصوصیت
ہے ایکڑے مومن جی یہ خصوصیت ہے تو وہ ہمیشہ سچائی تے قائم رہے کوڑ جے وجھو بنا اچے ہی انہی صورت میں ممکن ہے جو جکڑے کوڑ کھاں تمام گھنی نفرت ہوجے پر عملن اسی دنیا میں چھا تھا دسوں تا مختلف موقع تے کوڑ جو سہارا ورتو ویندو ہے کہ مانو چئی ڈیندا ہن تا مجھے ارادہ تو کون ہو پر غلطی سان مجھے وات میں کوڑ نکری ویو اسائلم کے لیے اتنے درخواستوں ڈیندا ہن تا چئی چھڈیندا ہن وہ تو مجھے وات میں فلانی گال نکری وئی ان لائے غلطی سے نکری وئی مجھے ارادہ کون ہو پر جی عادت نہ ہوجائے تو غلطی سے بھی گالوں نہ نکرندیوں
بہرحال اللہ تعالیٰ تو
بہرحال اللہ تعالیٰ تو بخشن وارو ہے اڑن مانن کے معاف کر چھڈیندو ہے جن کے غلطی جو احساس تھے
لیکن اس صورت میں
پر ان صورت میں
عمل پر
انہن کے پانچے ان عمل تے
اظہار ندامت کرنا بھی ضروری ہے
پشیمانی جو اظہار کرن بھی ضروری ہے
لیکن اگر کوئی شخص جھوٹ بولے
پر جکڑے کوئی شخص کوڑ گلائے
ندامت
ہے پوئے ان تے پشیمانی بھی محسوس نہ کرے
اور اس کے جھوٹ سے اگر کسی کو نقصان ہوا ہے
ان جے کوڑ سان جکڑے کہیں کہ نقصان تھیو ہے ان کے پورا کرنے کی کوشش نہ کرے بلکہ ابتو زد میں اچھی کوڑ کے سچ ثابت کرنے کی کوشش کرے یا ہی چوے تا ہن کوڑ کا بغیر گزارو ہی نہ تھی سکے تا اڑو شخص نئی ایمان تے قائم ہے نئی سٹھے اخلاق وارو چورائے سکے تو یقیناً اڑے شخص کے سمجھی وٹن گرجے تو وہ صحیح رستے تے نہ ہے پوئے اخلاق کے بارے میں اللہ تعالیٰ فرمائے تو وقولو للناس حسنا تو مانن سا نرمی سٹھے طریقے سے پیش اچو انہن سا سٹھے طریقے سے گلائندا کرو ہانے عام طور تے تو انسان بین سا رکھائی سا نہ گلائندو باوجود ان جے جو کن طبیعتن میں رکھائی کھوراپ ہوں پر وہ ہر وقت ان جو اظہار نہ کرا تو جدہ اللہ تعالیٰ فرمائے تو مان سا نرمی ملاطفت سے پیش اچو ان گال اڑن ہی مان چون ہے تھی ان رکھائی سختی کی طبیعت میں نرمی پیدا کریں بھی تمہاں کھا اڑی گال نہ تھن گرجے جکا بین کے تکلیف پہنچائیں والی ہوجائے تھوڑی تھوڑی گال تے مغضوب الغضب نہ تھی ویندا کہو پر کے انسان پانچ طبیعت کے کرے جڑو کہ منہ چھو طبیعت ہوندی ہیں یکدم بری پوندا ہیں
سخت بات کہنے کے بعد
تا اڑا مانو جکڑے سخت گال چون کھا پوئے پانچ سختی تے افسوس کن جکا جذباتی یا کہیں بھی قسم کی تکلیف جکا ان بین کے پوتی ہوجائے ان کے ختم کرنے کی کوشش کن توبہ استغفار کن تا اللہ تعالی چوے تو توبہ جو دروازو کھلل رکھو ہے ان کی توبہ قبول بھی تھی ویندی ہے پر اللہ تعالی کے ان حکم تے توجہ نہ دین والا خام خان تشدد سختی کندا وجن والا کسی قسم کی بھی ندامت
محسوس
نہ کرنے والا
تو وہ لوگ ہیں
تو وہ مانو ہیں جے کہ نہ صرف
اخلاق سے گر رہے ہیں
اخلاق خان گر رہے ہیں بلکہ اللہ تعالیٰ جے حکم جی نفی کرے گناہگار بھی تھی رہے ہیں
ایسے لوگوں کی
اڑن مانن جو इबादतूं बि उन्हनि जे कंहिं कमु न आहिनि ईंदियूं सो अल्ला ताला अहिड़नि माण्हुनि खे पंहिंजी मग़फ़रत जी उमेद ॾियारे थो जेके कंहिं ख़ासि जोश या कावड़ हेठि हिकड़ो फेल कनि पर बाद में होश अची वञण ते पंहिंजे इन फेल ते नादिम थियनि शर्मसार थियनि ऐं उन जे इज़ाले जी कोशिश कनि पर जेको शख़्स शर्मसार न थिए होश अची वञण ते बि कंहिं क़िस्म जी निदामत या अफ़सोस जो इज़हार न करे उहो अल्ला ताला जे साम्हूं को बहानो पेश नथो करे सघे सो असांखे पंहिंजा जाइदा वठणु घुर्जनि केतिरा ई मामला मुंहिंजे साम्हूं ईंदा आहिनि ज़ाल मुड़ुस जे जहिड़नि जा ॾेती लेती जा मामला आहिनि जो अहिड़ा मकज़ूबुल ग़ज़ब हूंदा आहिनि माण्हू जो कुझु न आहिनि ॾिसंदा त छा चवनि पिया था छा कनि पिया था औरतुनि खे जज़्बाती तकलीफ़ बि ॾींदा आहिनि हथ बि खणंदा आहिनि अहिड़ी तरह ॿिया मामला आहिनि पाण में ग़लति क़िस्म जा रवैया आहिनि पोइ हीउ सम्झण जी कोशिश बि न आहिनि कंदा इस्लाही कमेटी कोशिश करे या कज़ा कोशिश करे हीउ माण्हू पंहिंजी ॻाल्हि ते अड़िया वेठा हूंदा आहिनि ऐं जॾहिं कंहिं धुर ते ताज़ीर थी वञे त पोइ ताज़ीर थींदी आहे त पोइ होश ईंदो आहे उन्हनि खे थोरो पोइ माफ़ी जे लाइ बि लिखंदा आहिनि ऐं पोइ उन जो मुदावा करण जी कोशिश बि कंदा आहिनि जेके ज़्यादतियूं उन्हनि कयूं आहिनि ठीकु आहे अहिड़ा माण्हू सज़ा खां पोइ माफ़ी वठी पंहिंजे अंजाम खे बचाए वठंदा आहिनि पर ताज़ीर जो दाग उन्हनि ते लॻी वेंदो आहे त जेकॾहिं पंहिंजी अनाज जे चकर में न पवनि हा त पहिरियां खां ई इफ़ाम तफ़ीम सां मामिलो तइ थी सघे पियो सो अहिड़नि माण्हुनि खे पंहिंजे ईमाननि खे बचाइण जो फ़िक्र करणु घुर्जे के अहिड़ा आहिनि जेके कंहिं बि सूरत में न आहिनि मञंदा उहे त बिल्कुलु ई परे हटी वेंदा आहिनि दुनिया ऐं इन जा फ़ाइदा ऐं इन जूं सहूलतूं कुझु ॾींहनि जूं आहिनि पंहिंजे अंजाम जो असांखे फ़िक्र करणु घुर्जे अल्लाह ताला जे फज़लनि खे असीं कहिड़ी तरह हासिल करण वारा बणिजी सघूं था जमायत खे मां अक्सर तवजो ॾियारींदो रहंदो आहियां त असांखे पंहिंजा अख़लाक़ी मयार बुलंद करणु घुर्जनि ऐं नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते पंहिंजनि अनाउनि जे ॼार में न फासणु घुर्जे जमायत जे हर माण्हूअ खे कोशिश करणु घुर्जे त हू अख़लाक ऐं इंसानियत जो मयार बणिजनि बेशक कॾहिं कॾहिं असीं जज़्बात जो इज़हार बि करे छॾींदा आहियूं कावड़ अची वेंदी आहे हीअ इंसानी तबियत आहे पर हिकड़े मोमिन खे अल्लाह ताला कुझु हुकम बि ॾिना आहिनि असांखे घुर्जे त पंहिंजे जज़्बात खे कंट्रोल में रखूं ऐं अल्लाह ताला जी मर्ज़ी जे मातहत उन्हनि खे ख़र्च कयूं मूं ज़ाल मुड़ुस जे मामलनि जो मिसाल ॾिनो आहे त ॾिसो निकाह जे खुतबे में पढ़ी वञण वारनि आयतुनि में कहिड़ी तरह अल्लाह ताला तकवा खे साम्हूं रखंदे मुख़्तलिफ़ हुकम ॾिना आहिनि जिन ते ज़ाल मुड़ुस ॿिन्ही खे अमल करणु ज़रूरी आहे पर अक्सर माण्हू इन्हनि ॻाल्हियुनि खे साम्हूं न आहिनि रखंदा समुझंदा आहिनि त निकाह थी वियो शादी थी वई ऐं बसि सो जेके माण्हू पंहिंजनि ॻाल्हियुनि ते अड़ियल रहंदा आहिनि भलक उन्हनि ते फ़ख्र करे रखंदा आहिनि साम्हूं रखण त हिकु पासे रहियो जॾहिं मसाला पैदा थींदा आहिनि त पंहिंजी ॻाल्हि ते ई अड़ियल रहंदा आहिनि ऐं हीउ फ़ख्रु हूंदो अथनि त असीं अहिड़ी तरह पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु रहियासीं असीं फलाणे खे कहिड़ी तरह घटि करे ॾेखारियोसीं पंहिंजे जज़्बात खे सही समुझंदा आहिनि ऐं ॿियनि जे जज़्बात जी परवाह न आहिनि कंदा इहो ई चवंदा आहिनि उन्हनि जे ख़्याल में ॿिए शख़्स जो इलाज ई इहो हुयो जेको उन्हनि सोचियो ऐं जेको उन्हनि कयो इन खां अलावा उन्हनि जे वेझो ॿियो को ॿियो रस्तो कोन हो जेकॾहिं अहिड़नि माण्हुनि जी ॻाल्हि मञी वञे त इन जो मतिलबु हीउ आहे त उहो मज़हब जंहिंखे उन्हनि मञियो आहे उहो कूड़ो
आहे
छो त मज़हब कुझु थो चवे ऐं हू कुझु ॿियो पिया था चवनि हीउ बेशक हू चई सघनि था त मज़हब जो हीउ हुकुम अहिड़ो आहे जंहिं ते असां खां अमल ॾुखियो आहे पर हीउ चवण त हिन हुकुम जी भञकड़ी कए बग़ैर ऐं जेको कुझु असां कयो आहे उन खे कए बग़ैर गुज़ारो थी न पियो सघे मज़हब खे कूड़ो चवण वारी ॻाल्हि आहे अल्लाह ताला त चए थो त कावड़ खे रोकियो सोणे अख़लाक सां पेश अचो पंहिंजनि ग़लतियुनि ते ज़िद न कयो बाननि जा हक़ अदा करण जी कोशिश कयो बलक हज़रत मसीह मौद अलैहिस्सलातु वस्सलाम त असांखे एसि ताईं फ़रमायो आहे त जेको बाननि जो हक़ अदा नथो करे उन्हनि अख़लाक जे मुताबिक़ पंहिंजो नमूनो नथो ॾेखारे जेके ख़ुदा ताला असांखे ॿुधाया आहिनि जिन खे अख़्तियार करणु हिकड़े मोमिन जे लाइ ज़रूरी आहे त पोइ अहिड़ा माण्हू ख़ुदा ताला जो बि हक़ अदा न आहिनि कंदा उन्हनि जूं निमाज़ूं ऐं इबादतूं बि सिर्फ़ु ॾेखारियूं आहिनि छो त उन्हनि इन्हनि इबादतुनि उन्हनि जे अंदरि उहा तब्दीली पैदा नाहे कई जेका हिकड़े मोमिन जी ख़ुशूसियत आहे उन्हनि में उहा आज़ज़ी नाहे आई जेका उन्हनि खे ख़ुदा ताला जो कुर्ब ॼाणाइण वारी आहे जेकॾहिं कावड़ जी हालत में इंसान पंहिंजी वीडियो ठाराए अॼुकल्ह त वीडियो तमामु सहूलियत सां हर हंधि मुयसरु आहे त हिकिड़ो अक़ुलमंद इंसान होश जी हालत में उन खे ॾिसी पाण ई शर्मसार थी वञे त कहिड़ी हालत हुई उन जी हज़रत मसीह महूद अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे जेके इन बारे में नसीहतूं फ़रमायूं आहिनि उहे मां पेश कयां थो त मखज़ूबुल ग़ज़ब थियण वारनि जी हालत कहिड़ी थी वेंदी
आहे
उन्हनि जा दिमाग़ अक़ुल ऐं हिकमत खां ख़ाली थी वेंदा
आहिनि
कॾहिं कॾहिं त जोश ऐं कावड़ जेका आहे जॾहिं वधी वञे त अक़ुल ख़तमु थी वेंदो आहे तंहिं करे सब्र जी तरफ़ तवजो ॾियारियाऊं छो त इन सां सब्र सां अक़ुल ऐं फ़िक्र जी कुवतुनि में वाधारो थींदो आहे पाण फ़रमाइनि था त यादि रखो त अक़ुल ऐं जोश में ख़तरनाक दुश्मनी आहे जॾहिं जोश ऐं कावड़ ईंदी आहे त अक़ुल क़ाइमु नथो रही सघे पर जेको सब्र करे थो ऐं बुर्दबारीअ जो नमूनो ॾेखारे थो उन खे हिकिड़ो नूर ॾिनो वेंदो आहे जंहिं सां उन जे अक़ुल ऐं फ़िक्र जी कुवतुनि में हिकड़ी नई रोशनी पैदा थी वेंदी आहे ऐं पोइ नूर मां नूर पैदा थींदो आहे कावड़ ऐं जोश जी हालति में छो त दिलि ऐं दिमाग़ उंदाहिया थी वेंदा आहिनि तंहिं करे पोइ उंदाहीअ मां उंदाही पैदा थींदी आहे पोइ थोरी थोरी ॻाल्हि ते कावड़ में अचण वारनि जे बारे में फ़रमाइनि था त उन्हनि जी दिलि हिकमत खां ख़ाली थी वेंदी आहे फ़रमाइनि था यादि रखो जेको शख़्स सख़्ती करे थो ऐं कावड़ में अची वञे थो उन जे वातां मारफतूं ऐं हिकमत जूं ॻाल्हियूं हरगिज़ नथियूं निकिरी सघनि उहा दिलि हिकमत जी ॻाल्हियुनि खां महरूम कई वेंदी आहे जेको पंहिंजे साम्हूं वारे जे साम्हूं जल्दी तैश में अची आपे खां ॿाहिरि थी वञे थो किनो ॻाल्हाईंदड़ ऐं बेलगाम जा चप लतीफ़ ॻाल्हियुनि जे चश्मे खां बेनसीब ऐं महरूम कया वेंदा आहिनि पोइ उन खां सुठियूं ऐं नेक ॻाल्हियूं न आहिनि निकरंदियूं महरूम रहिजी वेंदो आहे कावड़ ऐं हिकमत ॿई गॾु नथियूं थी सघनि जेको मखज़ूबुल ग़ज़ब हूंदो आहे उन जो अक़ुल थुल्हो ऐं सोच कुंद हूंदी आहे उन खे कॾहिं बि कंहिं मैदान में ग़लबो ऐं मदद न आहिनि ॾिना वेंदा कावड़ अधु जुनून आहे जॾहिं ही वधीक भड़कंदी आहे त पूरो जुनून थी सघे थो वरी पाण फ़रमाइनि था त बकुवतूं इंसान खे जुनून ॾांहुं वठी वञण वारो बणाईंदियूं
आहिनि।
हिकड़ी बदज़नी ऐं हिकड़ी कावड़ जॾहिं बेअतदाली ताईं पहुची वञनि, जॾहिं ज़रूरत खां वधीक हर वक़्त इंसान इन्हनि सोचनि में पयल हुजे, कावड़ में रहे, बदज़नियूं कंदो वधे, त पोइ चरियाप वारी हालत पैदा थी वेंदी आहे। सो लाज़मी आहे त इंसान बदज़नी ऐं कावड़ खां बचे। हिकड़े मोमिन जी तारीफ़ कंदे पाण फ़रमाइनि था त मोमिन खे कहिड़ो हुअणु घुर्जे, त उन खे कंहिं बि हालत में अकुल ऐं ॾाहप खे छॾे न ॾियणु घुर्जे। न त पोइ जहिड़ो की पहिरियां ॻाल्हि थी, चरियाप जी हालत पैदा थी वेंदी आहे। पाण फ़रमाइनि था त मर्द खे घुर्जे त पंहिंजनि कुवतुनि खे बरमहल ऐं हिलाल मौक़े ते इस्तेमाल करे। मसलन हिकड़ी कावड़ जी कुवत जॾहिं उहा एतदाल खां वधीक हुजे त जुनून जो पेशकमो थी वेंदी आहे। जुनून में ऐं उन में तमामु थोरो फ़र्क़ु आहे। जेको माण्हू कावड़ में शदीद हूंदो आहे, उन खां हिकमत जो चश्मो खसियो वेंदो आहे। बलक जेकॾहिं को मुख़ालिफ़ हुजे त उन सां बि शदीद कावड़ में अची ॻाल्हि न करे। पोइ पाण मोमिन जी निशानी ॿुधाइनि था त कहिड़ी तरह मोमिन खे कावड़ ते कंट्रोल हुअणु घुर्जे, या कावड़ ते कंट्रोल हुजे त हक़ीक़ी मोमिन चवराईंदो आहे। फ़रमाए थो, वल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीन अन नास, यानी मोमिन उहे आहिनि जेके कावड़ खाई वेंदा आहिनि ऐं माण्हुनि सां अफ़व ऐं दरगुज़र सां पेश ईंदा आहिनि। ऐं जेतोणीक इंजील में बि अफ़व ऐं दरगुज़र जी तालीम आहे। फ़रमाइनि था, जेतोणीक इंजील में बि अफ़व ऐं दरगुज़र जी तालीम आहे, मगर उहा यहूदियुनि ताईं महदूद आहे। ॿियनि सां हज़रत ईसा पंहिंजी हमदर्दी जो को वास्तो नाहे रखियो ऐं साफ़ तौर ते फ़रमाए छॾियई त मुंहिंजो सवाइ बनी इसराइल जे ॿियनि सां को सरोकार कोन्हे, तोड़े उहे गर्क थियनि, तोड़े निजात हासिल कनि। सो हज़रत मसीह जो अफ़व ऐं दरगुज़र बनी इसराइल ताईं महदूद हुयो, पर हज़रत मसीह मौऊद अलैहिस्सलाम, जेके मसीह मोहम्मदी बणिजी आया आहिनि, संदन अफ़व ऐं दरगुज़र जो दायरो त सॼी दुनिया ताईं पखिड़ियल आहे। तंहिं करे असां खे बि पंहिंजे अफ़व ऐं दरगुज़र खे तमामु कुशादो करण जी ज़रूरत आहे। सो ही आहिनि उहे मयार जेके असांखे हासिल करण जी कोशिशि करणु घुर्जे। जेकॾहिं अल्ला ताला जे नूर मां फैज़ हासिल करणो आहे त सब्र, हौसलो ऐं बुर्दबारी जी वस्फ़ बि पंहिंजे अंदरि पैदा करण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं असीं हीउ चाहियूं था त असांजे वात मां मारफतुनि ऐं हिकमत जूं ॻाल्हियूं निकिरनि, माण्हू असांजी तरफ़ मुतवजे थियनि, असीं हज़रत मसीह मौऊद अलैहिस्सलाम जे मिशन खे अॻिते वधाइण वारा थियूं, त असांखे पंहिंजे घरू ऐं रोज़ानो जे मामलनि में सख़्ती ऐं कावड़ जी हालति में रहण खां पंहिंजो पाण खे बचाइणो पवंदो। जेकॾहिं असीं चाहियूं था त असीं पंहिंजनि ज़हनी सलाहियतुनि ऐं इस्तेदादुनि खे कॾहिं बि तबाह ऐं बर्बाद थियण न ॾियूं, त बदज़नी ऐं कावड़ खां पंहिंजो पाण खे बचाइणो पवंदो। जेकॾहिं असां चाहियूं था त हक़ीक़ी मोमिन बणजऊं, त पंहिंजनि सलाहियतुनि खे मौक़े महल जे मुताबिक़ ऐं मुनासिब रंग में अदा करणो पवंदो। कॾहिं कावड़ जी कैफ़ियत जेकॾहिं पैदा बि थिए त जुनूनी थी न हुअणु घुर्जे, बल्कि सिर्फ़ इस्लाह जी हद ताईं हुअणु घुर्जे। कावड़ ऐं बेलगाम जज़्बात जो इज़हार इंसान खे जुनूनी बणाए छॾींदा आहिनि। सो इन्हनि में विच थराई जी ज़रूरत आहे। जेकॾहिं कावड़ आहे त उन हद ताईं, जहिड़ो की मूं चयो, जिथे इस्लाह जे लाइ ज़रूरी आहे, पंहिंजी अनाउनि जी तस्कीन जे लाइ न, पंहिंजी वॾाई साबित करण जे लाइ न। पाण फ़रमाइनि था त जेको इन खां वधीक कावड़ जो इज़हार करे थो, उहो पंहिंजो ईमान ज़ाया थो करे। पाण फ़रमाइनि था त इस्लाम जी ख़ूबसूरती इहा ई आहे त आला अख़लाक़ जी तरफ़ निशानदेही कंदे ग़ैर ज़रूरी कावड़ खे रोकण ऐं अफ़व खां कम वठण जी तलक़ीन करे थो। सो हीउ ख़ुल्क हर हिकु खे अख़्तियार करण जी तमामु घणी ज़रूरत आहे छो त इन खां बग़ैर हक़ीक़ी मोमिन बणजणु ॾुखियो आहे। हज़रत मसीह मौऊद अलैहिस्सलातु वस्सलाम लॻातार फ़रमायो आहे, मुख़्तलिफ़ तहरीरुनि ऐं इरशादनि में फ़रमायो अथनि त पंहिंजे जज़्बात खे कंट्रोल में रखणु घुर्जे, पर असांजे अंदरि कमज़ोरी आहे त असां इन ते ओड़ी तरह अमल नथा कयूं जहिड़ी तरह करणु घुर्जे। इन में आम अहमदी बि शामिल आहिनि ऐं उहिदेदार बि शामिल आहिनि, अहिड़ा माण्हू जेके ॿियनि खे त तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था ऐं जज़्बात खे कंट्रोल में रखण जी तलक़ीन कनि था, पर ख़ुदि इन ॻाल्हि खे विसारे था छॾनि त हज़रत मसीह मौऊद अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो आहे त सचा थी कूड़नि वांगुरु त ज़लूल कयो। भलक हीउ बि ॾिसण में आयो आहे त के त कूड़ा थी सचा ऐं ज़ालिम थी करे पंहिंजो पाण खे मज़लूम साबित करण जी कोशिश कनि था, पोइ कहिड़ी तरह अहिड़नि माण्हुनि जे बारे में सम्झो वञे त ईमान जो हिकिड़ो ज़रो बि उन्हनि में आहे, छो त ईमान जी तक़ाज़ा त हीअ आहे त बजाए ज़िद करण जे होश में अचण ते हू पंहिंजे ज़ुल्म जो अज़ालो कनि। जेकॾहिं कंहिंखे का जज़्बाती तकलीफ़ पहुचाई आहे त उन जो मुदावा करण जी कोशिश कंदा
आहिनि,
घटि में घटि पंहिंजे अंदर नदामत ऐं शर्मसारी महसूस कंदा आहिनि त छा कयो आहे मूं। असांखे जाइज़ो वठणु घुर्जे त असां मां घणा आहिनि जेके हीअ सोच रखनि था या अहिड़ी तरह सोचनि था। जेकॾहिं ज़ुल्म वक़्ती जोश हेठि थी वियो आहे त जोश जो टाइम गुज़री वञण ते हिकड़े मोमिन खे इन जो अज़ालो करणु घुर्जे। जेकॾहिं हीउ अज़ालो नथा कनि ऐं नदामत महसूस नथा कनि, भलक समूरा हालात गुज़री था वञनि ऐं पोइ बि असर नथो थिए, त पोइ जहिड़ो क हज़रत मसीह मौऊद अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो आहे, हीउ हक़ीक़ी ईमान न आहे, हीउ ॾेखाउ जो ईमान आहे। पाणी जे उन फोटीअड़े वांगुरु आहे जंहिंजे मथां पाणी आहे ऐं अंदरि सिर्फ़ु हवा आहे, जेकॾहिं सॼो पाणी हुजे हा त पोइ उहो पाणीअ जी हालत में हुजे हा, हवा न हुजे हा पोइ उन में। सो जहिड़ो की मूं चयो असांखे पंहिंजा जाइज़ा वठण जी ज़रूरत आहे त असां ॾिसूं त घणा भेरा असां ते जेकॾहिं ज़्यादती बि थी आहे त असीं बर्दाश्त कयो आहे ऐं मक़ज़ूबुल ग़ज़ब थी जवाबु नाहे ॾिनो, या जेकॾहिं उहिदेदार आहिनि त घणा भेरा अहिड़ा मौक़ा पैदा थिया आहिनि जो ॿिए ज़्यादती कई ऐं उन्हनि इंसाफ़ जूं तक़ाज़ाऊं पूरियूं कंदे फ़ैसिलो ॾिनो, उन ज़्यादती जी का परवाह न कयऊं। बर्दाश्त हीअ नाहे त कंहिं ताक़तवर सां मुक़ाबिलो थियो हुजे ऐं जवाबु न ॾिनो हुजे ऐं चई ॾिनो वियो त असांजी वॾी बर्दाश्त आहे। भलक बर्दाश्त हीअ आहे त सज़ा ॾेई सघे ऐं पोइ सज़ा ॾे न। हिते हीअ बि वाज़े थिए त इंतिज़ामिया इंसाफ़ ऐं शरीयत जूं तक़ाज़ाऊं पूरियूं कंदे जेकॾहिं कंहिं लाइ सज़ा जी सिफ़ारिश करे थी, ताज़ीरी कारवाई करे थी, त हीअ इन दायरे में नथो अचे, छो त हिते जेकॾहिं कंहिंजी ग़लती आहे उनखे सज़ा मिली रही आहे इन जे करे त अफ़व अहिड़े क़िस्म जो अफ़व जेको आहे उहो गुनाह बणिजी वेंदो आहे। जेकॾहिं को पंहिंजे मामलनि में ॿिए जो हक़ थो मारे, ज़ुल्म थो करे, त हाकिम या काज़ी सज़ा ॾींदो आहे। जहिड़ी तरह ॿारनि खे माउ पीउ या उस्ताद सज़ा ॾींदा आहिनि, हीअ सज़ा कंहिं ॾोह में कंहिंखे मिले थी त इन लाइ जो उन शरीयत जे हुकम जी नाफ़रमानी कई या ॿियनि जा हक़ तल्फ़ कया। हीअ वज़ाहत इन लाइ ज़रूरी आहे जो के माण्हू ज़्यादती बि कंदा आहिनि, शरीयत जे कानूननि जी पाबंदी बि न आहिनि कंदा, ॿियनि जा हक़ बि खाईंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि ते निज़ाम जमात जॾहिं ताज़ीर कंदो आहे त ही मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी पहिरियां बि केतिरा ई भेरा मां चई चुको आहियां इन बारे में पोइ मूंखे लिखणु शुरू करे ॾींदा आहिनि ऐं हाणे बि शुरू करे ॾींदा शायदि त तव्हां अफ़व ऐं दरगुज़र ते ख़ुतबो ॾिनो आहे असां सां ही वर्ताव कयो वञे असांखे बि माफ़ु कयो वञे त इन बारे में पहिरियां बि मां केतिरा ई भेरा चई चुको आहियां त मुंहिंजी कंहिं सां का ज़ाती दुश्मनी कोन्हे कंहिं मूंखे गारियुनि सां भरियल ख़त बि लिखी छॾींदा
आहिनि
उन्हनि जे लाइ बि कॾहिं मुंहिंजी दिलि में कावड़ न आई कॾहिं बि जज़्बात पैदा न आहिनि थिया कावड़ जा अहिड़ा माण्हू उमूमन पंहिंजा नाला न आहिनि लिखंदा या फर्ज़ी नाला लिखंदा आहिनि जेकॾहिं उहे नाला लिखी बि छॾनि त तॾहिं बि मां उन्हनि खे यकीन थो ॾियारियां त इन बारे में उन्हनि ते का कारवाई न थींदी बेशक गारियूं ॾियनि हा रहम ज़रूरु ईंदो आहे उन्हनि ते
ऐं
मज़ीद इस्तिगफ़ार जो मूंखे मौक़ो मिली वेंदो आहे मुंहिंजे लाइ त हीउ फ़ाइदेमंद हूंदो आहे सज़ा या ताज़ीर त ॿियनि जा हक़ खाइण या शरीयत जे हुकुम जी नाफ़रमानी करण ते मिलंदी आहे ऐं वॾे ॾुख सां हीअ सज़ा ॾिनी वेंदी आहे का ख़ुशीअ सां नाहे ॾिनी वेंदी सज़ा जहिड़े ॾींहुं मुंहिंजी टपाल में नज़ारत उमूरियां मां या मुल्कनि जे अमीरनि जे तरफ़ां कंहिंजी ताज़ीर जी माफ़ी जी सिफ़ारिश हूंदी आहे जेका ग़लती कई हुआई उन जो मुदावा उन्हनि माण्हुनि करे छॾियो हूंदो
आहे
त उन ॾींहुं सभिनी खां वधीक मुंहिंजी ख़ुशी जो ॾींहुं हूंदो आहे सो जिथे मुंहिंजा फर्ज़ मुंहिंजा हथ ॿधियूं वेठा आहिनि उते मूंखे मजबूर न कयो हा मां हीअ बि ज़रूरु चवंदुसि त धुरियूं पंहिंजा मामला जॾहिं कज़ा में आणींदियूं आहिनि ऐं कज़ा या इंतिज़ामिया वाकियनि जी रोशनी में उन्हनि जो फ़ैसिलो कंदा आहिनि ऐं हिकिड़ी धुर ते ज़िमेवारी विधी वेंदी आहे त हक़ अदा करे या इन हद ताईं ज़िमेवारी विधी वेंदी
आहे
त एतिरो जेकॾहिं माली मामिलो आहे त रक़म अदा कयो या ॿियूं ज़िमेवारियूं अदा कयो त जंहिं धुर रक़म वसूल बि करणी हुजे जंहिं हक़ वठणो हुजे उहो ॿी धुर जे माली हालात जी जेकॾहिं तंगी आहे उन्हनि खे त इन जे करे जेका वधि में वधि सहूलियत ॾेई सघे थी उनखे ॾियणु घुर्जे उते ज़िद न करणु घुर्जनि इहो ई अल्ला ताला ऐं उन जे रसूल जो हुकुम आहे खाम खां कंहिं अनाम ऐं पइजी ज़ुल्म न करणु घुर्जे बहरहाल असांखे हमेशह अल्ला ताला जो इन ॻाल्हि ते शुक्रगुज़ार हुअणु घुर्जे ऐं हीउ सोचणु घुर्जे त असां माण्हू उन शख़्स जी पैरवी करण वारा आहियूं जंहिंजो नालो मसीह रखियो वियो आहे हीअ सोचण वारी ॻाल्हि आहे त खेनि मसीह चयो वियो आहे हज़रत मसीह मौद खे त छो चयो वियो आहे उहा कहिड़ी शइ आहे जेका मसीह खे ॿियनि नबियुनि खां मुमताज़ करे थी इन में को शक न आहे त पाण सगोरन सलाहु वसलम में समूरियूं ॻाल्हियूं समूरियूं ख़ुसूसियतूं समूरियूं सिफ़तूं ॿियनि सभिनी नबियुनि खां वधीक आहिनि उन्हनि जे महराज ते पहुतल आहिनि छो त पाण कामिल इंसान ऐं संदन शरीयत कामिल ऐं मुकमिल शरीयत आहे पर पाण सगोरन सलम खां अलावा बाक़ी नबियुनि में जॾहिं असीं ॾिसूं था त का न का ॻाल्हि हर नबी में अहिड़ी आहे जेका उन खे ॿियनि खां मुमताज़ करे थी सो मसीह जी जेका ख़ासि फ़र्क़ वारी शइ आहे उहो मसीह मौद अलाम जो मसीह सां हिकिड़ो तशबीह जो सबबु थी सघे थो इन जी वज़ाहत जेका हज़रत मुस्लिम मौद रज़ी अला ताला अनहु कई आहे उहा वॾी दिलि खे लॻण वारी आहे हज़रत मसीह अलाम जी ख़ुसूसियत उहा नरमी जी तालीम आहे जेका हज़रत मसीह पेश कई ऐं बाइबल त एसि ताईं चवे थी त शरारतीअ जो मुक़ाबिलो न कजो बल्कि जेको तुंहिंजे सॼे गिटे ते थप हणे ॿियो बि उन जे अॻियां करे छॾियो जेकॾहिं को केस करे तुंहिंजी कमीज़ वठणु घुरे त चोगो बि उन खे वठणु ॾिजो
शरीर का मुक़ाबला
ऐं जेको तोखे हिकु कोह बेगर में वठी वञे त उन सां गॾु ॿ कोह हलियो वञ सो बेशक सभिनी नबियुनि नरमी जी तालीम ॾिनी आहे पर हज़रत मसीह पंहिंजे ज़माने जे हालात खे ॾिसंदे इन ते तमामु घणो ज़ोर ॾिनो आहे नरमी ते सो हीअ ख़ासि तालीम आहे जेका हज़रत मसीह आंदी ऐं जॾहिं अल्ला ताला हज़रत मसीह मौत जो नालो मसीह रखियो या खेनि तशबीह ॾिनई मसीह सां त इन जो बि इहो ई मतिलबु आहे त खेनि बि ख़ासि तौर ते नरमीअ जी तालीम ॾियण जो हुकुम ॾिनो वियो
आहे
तोड़े खणी संदन नालो मसीह रखण जो इहे बि सबबु आहे त पाण ईसाइन जी हिदायत जे लाइ बि आया ऐं इन लिहाज़ खां मसीह चवरायाऊं तोड़े पाण ॿियनि मज़हबनि जी तरफ़ बि आया हिंदुनि जी तरफ़ मबूस थियण जे करे संदन नालो कृष्ण बि रखियो वियो ऐं अहिड़ी तरह मुसलमाननि ऐं सॼी दुनिया जी क़ौमुनि जी तरफ़ पाण आया पाण सगोरन सलाहु वसलम जी पोइवारी ऐं नाइबी में बहरहाल मसीह जे नाले ते ज़ोर आहे इन लाइ हज़रत मसीह मौद अलातो वसलाम बि तमामु नरमी जी तालीम ॾिनी आहे ऐं सख़्ती खे ख़तमु करण जी नसीहत फ़रमाई अथनि पाण अलाम हिकिड़े हंधि फ़रमाइनि था ख़ुदा चाहे थो त तव्हांजी हस्ती ते पूरो इनकलाब अचे ऐं हू तव्हां खां हिकिड़ो मौत घुरे थो जंहिं खां बाद हू तव्हां खे ज़िंदह कंदो तव्हां पाण में जल्द सुलह कयो ऐं पंहिंजे भाइरनि जा गुनाह बख़्शियो छो त शरीर उहो इंसान आहे जो जेको पंहिंजे भाउ सां सुलह ते राज़ी न आहे उहो काटियो वेंदो छो त हू तफ़रको विझे थो तव्हां पंहिंजी नफ़सानियत हर हिकु पहलू खां छॾे ॾियो ऐं पाण में नाराज़गी छॾे ॾियो ऐं सचा थी कूड़े वांगुरु तज़ल्लुल कयो ऐं सचा थी कूड़े वांगुरु तज़ल्लुल कयो त जीअं तव्हां बख़्शिया वञो नफ़सानियत जी मोटाई छॾे ॾियो छो जो जंहिं दरवाज़े मां तव्हां खे सॾियो वियो आहे उन मां हिकिड़ो मोटो इंसान दाख़िल नथो थी सघे जेकॾहिं असीं हिन ख़ुसूसियत खे मदनज़र न रखूं त इन जो मतिलबु हीउ आहे त असीं दुनिया खे दोखो ॾियूं था जेकॾहिं असीं ख़ुदि इन तालीम ते अमल नथा कयूं त ॿियनि खे इन जी तरफ़ सॾण जो असांखे कहिड़ो हक़ आहे सो असांखे पंहिंजी ॾाढी इस्लाह जी ज़रूरत आहे असांखे उहो नमूनो दुनिया जे साम्हूं पेश करण जी ज़रूरत आहे जो दुनिया समुझे त असां पंहिंजे जज़्बात ते पूरो कंट्रोल करे वरितो आहे आयरलैंड जी मस्जिद जे इफ़्तिताह ते बि मूं चयो हुयो जॾहिं असीं तबलीग कंदासीं त माण्हू पुछंदा त बाक़ी मुसलमाननि जे बारे में त तव्हां चओ था त उन्हनि मसीह मौत खे नाहे मञियो तंहिं करे हिदायत खां ख़ाली आहिनि तव्हां त मसीह मौद अलैहिस्सलातु वस्सलाम खे मञी छॾियो आहे तव्हां पंहिंजे नफ़्सनि में कहिड़ो इनकलाब पैदा कयो
आहे
सो असांजा नमूना असांजी तालीम सां हिकु जहिड़ाई रखण वारा हुअणु
घुर्जनि
ॿियनि मज़हबनि खे मञण वारा सभई त अख़लाक खां किरियल हरकतूं नाहिनि कंदा सोचणु घुर्जे त छा समय मञण वारा सभई त अख़लाक खां किरियल हरकतूं नाहिनि कंदा सोचणु घुर्जे त छा समूरा ईसाई या सभई हिंदू या सभई ॿियनि मज़हबनि खे मञण वारा या न मञण वारा बि विढ़ंदा रहंदा
आहिनि
न
सोचना चाहिए
इन्हनि में बि केतिरा ई सुलह कंदड़ आहिनि ऐं इंसाफ़ पसंद बि आहिनि जेकॾहिं असां मां बि के सुलह पसंद ऐं के वेढ़ा आहिनि या अख़लाक खां किरियल हरकतूं करण वारा आहिनि त असां में ऐं ॿियनि में फ़र्क़ु कहिड़ो रहिजी वियो फ़र्क़ु त तॾहिं थींदो जॾहिं इन तालीम ते अमल कंदे जहिड़े फ़साद जी आदत असां मां बिल्कुलु ख़तमु थी वेंदी या घटि में घटि एॾो घटिजी वञे जो कंहिंखे नज़र न अचे
ऐं
जेके थोरा हुजनि बि अहिड़ा फ़साद करण वारा उन्हनि खां असीं पूरी तरह बुछा करण वारा हुजऊं बुराई खे ख़तमु करण जे लाइ पाण सगोरन सलाहु वसलम जो हिकड़ो इरशाद आहे त जेकॾहिं कंहिं बुराई खे ॾिसो ऐं ताक़त हुजे त उन खे हथ सां ख़तमु करे छॾियो ऐं जेकॾहिं हथ सां ख़तमु न करे सघो त ज़ुबान सां रोकियो जेकॾहिं एतिरी बि ताक़त न हुजे त दिलि में ख़राबु सम्झो सो अहमदी मुआशरे में बि ग़लति हरकतुनि ऐं बद अख़लाक़ी खे ख़राब सम्झण रोकण जो अहसास हुअणु घुर्जे या तरतीब जे लिहाज़ खां रोकण ऐं सम्झाइण ऐं उन खे ख़तमु करण जो अहसास पैदा थियणु घुर्जे या ख़राब सम्झण जो अहसास पैदा थियणु घुर्जे ऐं जॾहिं सभिनी खे ई अहसास हुजे त ॿ टे बि पोइ अख़लाक़ खां नाहिन करंदा पोइ हर हिकु पंहिंजो मयारु ऊचो करण जी कोशिशि कंदो आहे कंहिं ज़ालिम जो असांखे साथ न ॾियणु घुर्जे असांखे उहो तरीक़ो अख़्तियार करणु घुर्जे जंहिंजो अल्लाह ताला ऐं उन जे रसूल सलाहु वसलम असांखे हुकुम ॾिनो आहे जंहिं ते हिन ज़माने में ख़ासि तौर ते हज़रत मसीह मौद अलसलाम ज़ोर ॾिनो आहे असांखे अफ़व नरमी ऐं दरगुज़र ऐं मोहबत खां कमु वठणु घुर्जे जेकॾहिं कंहिंखे ज़ुल्म कंदे ॾिसूं त सम्झूं त इन मज़लूम ते हमिलो नाहे कयो बल्कि असां ते हमिलो कयो अथई बल्कि इन खां बि वधीक करे हज़रत मसीह मौद अलसलाम ते हमिलो कयो अथई छो त जंहिं कम जे लाइ पाण मबूस थिया हुआ उन जी तहक़ीर कई आहे सो अहिड़ो हमिलो कंदड़नि खे रोकण असांजो कमु आहे हथ सां नथा रोके सघूं त ज़ुबान सां रोकियूं दिलि में ख़राबु सम्झूं ऐं मज़लूम जे ज़ालिम खां बचण जे लाइ दुआऊं घुरूं सो जेकॾहिं असां अख़लाक़ खां किरियल हरकतुनि खे ख़राबु सम्झूं असांजो मुआशिरो ख़राबु सम्झे त पाण मुरादो ई ज़ुल्म ऐं ही हरकतूं असां मां ख़तमु थी वेंदियूं पर ॾिसण में इहो अचे थो त कॾहिं ऐं पोइ सिर्फ़ु इहो ई न त ही शामिल थींदा आहिनि दोस्ती जे नाले ते के ॿिया माण्हू बि शामिल थी वेंदा आहिनि बजाए इन जे जो सम्झाइनि सो असांखे मुआशिरे जी इस्लाह जे लाइ इन्हनि ज़ुल्मनि में शामिल थियण ऐं पोइ सिर्फ़ु इहो ई न त ही शामिल थींदा आहिनि दोस्ती जे नाले ते के ॿिया माण्हू बि शामिल थी वेंदा आहिनि बजाए इन जे जो समझाइन सो असांखे मुआशिरे जी इस्लाह जे लाइ इन्हनि ज़ुल्मनि में शामिल थियण ऐं पोइ सिर्फ़ु इहो ई न त ही शामिल थींदा आहिनि दोस्ती जे नाले ते के ॿिया माण्हू बि शामिल थी वेंदा आहिनि बजाए इन जे जो समझाइन सो असांखे मुआशिरे जी इस्लाह जे लाइ इन्हनि ज़ुल्मनि में शामिल थियण जे बदिरां मज़लूम ते हमले खे हज़रत मसीह मौद अलैहिस्सलाम ते हमिलो सम्झणु घुर्जे जेकॾहिं हीउ थींदो त पोइ ॾिसो असांजो मुआशिरो कहिड़ी तरह जल्द ठीकु थिए थो ऐं असांजा ही रवैया ऐं अमल हज़रत मसीह मौद अलैहिस्सलाम जे मक़सद खे पूरो करण वारा थींदा अल्लाह करे त असीं इबादतुनि सां गॾु आला अख़लाक जा नमूना बि क़ाइमु करण वारा ऐं क़ाइमु कराइण वारा थियूं جھڑن فسادن میں پہ جی حضرت مسیح موعود علیہ الصلوۃ والسلام کے بدنام کرنے والا نہ تھوں اللہ تعالی اساں کے ہر قسم جی نفسانیت کا بچائے آسیہ بیگم صاحبہ علی چوہدری محمد عبد الرحمن صاحب مرحوم اج بھی جمعہ جی نماز کا پوے ماں ایکڑو جنازو حاضر پڑھائندس جے کو مکرمہ آسیہ بیگم صاحبہ بیگم چوہدری محمد عبد الرحمن صاحب مرحوم اف انر پارک جو ہے ہی 3 اکتوبر 2014 میں 69 سالن جی عمر میں رضا اللہ جی فوت تھی ویوں انا للہ و انا الیہ راجعون پان حضرت مسیح موعود علیہ الصلوۃ والسلام جے اصحابن حضرت احمد یار صاحب اے حضرت مہتاب بی بی صاحبہ آف لویری والے جو پوٹری ہوئیں سوم و صلات جو پابند تہجد پڑھندڑ دعاؤں گھرندڑ تمام گھنو خدا تعالی جو ذکر کندڑ صدقہ خیرات کرن واریوں صابر شاکر ہوئیں چندن میں باقاعدگی مالی قربانی کرنے والوں نیک مخلص عورت ہوئیں 1978 میں جدیں ان کے مڑس کے مخالفن ایکڑے کوڑے کیس میں ملوث کیا تو پان وی دلیری صبر سے ہی وقت گزاریاں مرحوما موسیا ہوئیں وصیت کرنے سے گڈ ہی پانچ جائیداد کے حصے کی ادائیگی بھی کر چی ہوں हिननि जे पोयरनि में पंज धीअ ऐं ब पुट आहिनि हिननि जा हिकड़ा पुट इश्तियाक अहमद साहिब रबी सिलसिला आहिनि जेके अॼुकल्ह पाकिस्तान में आहिनि ऐं ॿिया एजाज़ रहमान हिते हिफ़ाज़त ख़ासि जे अमले में शामिल आहिनि पाण मास्टर अब्दुल क़ुदूस साहिब शहीद जी पुफी बि हुयूं अल्ला ताला मरहूमा जा दर्जात बुलंद फ़रमाए मक़फ़रत जो वर्ताव फ़रमाए ऐं हिननि जी औलाद खे बि हिननि जी नेकियुनि ते हलण जी तौफ़ अता फ़रमाए मां ॿाहिरि वञी
الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل واللسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون اذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله أكبر